नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तु बाबते तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. पुर्तुगालात जल्मनोंद आशिल्ल्या भारतीयांक ओसीआय कार्ड दिवपा खातीर रिव्होकेशन दाखल्याविशी मुद्द्याचेर केंद्रीय घर मंत्रालय विचार करता असो खुलासो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. ते काल खबराकारां कडेन उलयताले. विदेश वेव्हार मंत्रालयान रिव्होकेशन दाखलो ओसीआय खातीर दस्तावेज म्हणून वापरपाविशी आदींच निर्णय घेतला. फुडें तो विशय केंद्रीय घर मंत्रालयाकडेन गेला ती गजाल जावंक शकना अशें की विदेश वेव्हार मंत्रालयान खंयच म्हणू ना, विचार चल्ला इतलेच म्हळा. गोंय सरकार हे विशीं घर मंत्रालयाकडेन पाठपुरावो करता. रिव्होकेशन दाखलो ओसीआय खातीर पुरावो धरचो हे खातीर पुराय यत्न आपलो सरकार करता. ही गजाल मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केल्या. विरोधकांनी बेठेच लोकांक चिथावन पिशे करप न्ही अशी जाप मुखेलमंत्र्यांनी दिल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपीओनू ऑगस्ट म्हयन्या सावन नवे सावन चालीक लागतले. ते खातीर शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात आनी ताकतिकेन जातली अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मुळाव्यो सुविधा आनी शिक्षकांच्या उपलब्धतेची वेवस्था पळोवन अंदू नवे सावन एनईपी चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला. एनईपी चालीक लावपाविशी तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल मुखेलमंत्र्यांच्या फुडारपणान बसका जाली. बसकेक वोकेशनल तशेंच कला शिक्षकांचो प्रस्नूय चर्चेक आयलो. भूगोल विशयाचो एनईपीत आसपाव जाला. एससीईआरटीवरवी शिक्षकांची नेमणूक जातली. मुख्याध्यापक तशेंच शिक्षकांक हे विशीं सुचोवण्यो करतले. एनईपी चालीक लावप हे उचेल्या शिक्षणाचे नदरेन बऱ्याक अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. 180 शिक्षकांची भरती फास्ट्रॅक पद्दतीन जातली. एससीईआरटी स्वायत्त संस्था जातली. डीआयईटी संस्था एससीईआरटी सकयल हाडटले. इकरावेच्या प्रवेशाविशीं कसलोच गोंधळ ना अशें मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केले. गोंयांत वर्सुकी जावपी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आनी अंदू 95व्या इफ्फीच्या पोस्टराचे फ्रान्सातल्या 77व्या कान महोत्सवात भारत पॅव्हिलियनात अनावरण जाले. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती गोंयांत इफ्फी महोत्सव जातलो. फ्रान्सात चालू आशिल्ल्या नामनेच्या कान चित्रपट महोत्सवात भारत पर्वाचे दर्शन घडटा. भारत पर्व ह्या महोत्सवाचे मोठे आकर्षण थारला. भारताची संस्कृती खाद्य संस्कृती आनी सिनेमांचे दर्शन घडोवपी फ्रेंच रिव्हेराचेर सांजे जाल्ल्या ह्या सुवाळ्याक सुमार 250 वयर प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. एनएफडीसी आनी फिक्कीन म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या जोड पालवान हो सुवाळो जालो. फ्रान्सात चालू आशिल्लो हो 77वो कान चित्रपट महोत्सव 10 दीस चलतलो. ह्या चित्रपट महोत्सवात म्हायती आनी वितरावणी मंत्रालय नोडल संस्था म्हणून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आनी उद्देगीक भागीदार म्हणून भारतीय वेपार आनी उद्देग संघटनांचे फुडारपणात भारत वाटेकार जाला. भारत पॅव्हिलियनात भारतीय सिनेमांचे समृद्ध दायज प्रदर्शित जाता. भारत पॅव्हिलियन कान महोत्सवात नेटवर्कींग सहयोग आनी संवसारीक पांवड्यार भारतीय चित्रपटांच्या प्रचाराचे केंद्र थारता. जम्मू काश्मीर कर्नाटक गोंय महाराष्ट्र आनी हेर राज्यां कान चित्रपट महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व करता. चित्रीकरणाक प्रोत्साहन दिवपी येवजण्यांची म्हायती भारतीय पॅव्हिलियनावरवी मेळटा. गोंयच्या शेतकार आनी बागायतदारांनी शेतकी कडेन वेवसायिकतेच्या नदरेन पळोवंक जाय तशें पळोवप जायना. सरकार शेतकारांक हे खातीर जाय तो आर्थीक आदार आनी विक्री वितरणाक आदार करूंक तयार आसा. शेतकारांनी एक पावल फुडें वचून आधुनीक शेतकी पद्दती आपणावंक जाय असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारला. मुखेलमंत्री पणजे कला अकादमींत गोवा मँगो शो 2024 महोत्सवांत उलयताले. रविंद्र भवनातले पाय तियात्रिस्ट सभाघर 22 मे सावन सुरू जातले. 18 मार्च 2024 सावन फाटलो एक म्हयनो बंद आशिल्ल्या मंगळगांवच्या रविंद्र भवनातल्या पाय तियात्रिस्ट मुखेल सभाघराची दुरुस्ती जाल्या. 22 मे सावन ते उक्ते जातले अशी म्हायती अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी पत्रकार परिशदेंत दिली. तांणी पत्रकारांक दुरुस्ती केल्ल्या सभाघर दाखयले. हजारा वयर आसन वेवस्था आशिल्ल्या ह्या सभाघरांतल्या तियात्र माचयेचे काम नव्यान केला. आदल्या नटांच्या नाट्य कक्षाचो जीर्णोद्धार करून माचयेर संवाद आयकूंक मेळचो म्हणून मायक्रोफोन लायल्यात. आवाजाची वेवस्था सुदारल्या. कदेलाय बरी केल्यात. सुदारणा तपासूंक 2 तियात्र आनी नाचाचो शो जावपाचो आसा. गोंयांत चालू आशिल्ल्या बांदोडकर यादस्ती करंड फुटबॉल सर्तींत निमणी फेरी आयज शेनवारा सांजे म्हापशा धुळे मैदानाचेर जातली. केरळा ब्लास्टर्स आनी एफसी गोवा पंगडामदी हो खेळ जातलो. केरळा ब्लास्टर्स एफसी आनी एफसी गोवा जिखून दोनूय पंगड निमणे फेरयेंत पावले. पयली जाल्ल्या खेळांत केरळा ब्लास्टर्सान सेसाग फुटबॉल अकादमीक 1-0 हारयले. दुसऱ्या खेळांत एफसी गोवान कोर्तालीम विलेजर्साक पॅनल्टी शूटआवटाचेर हारोवन निमणे फेरयेंत पावल घाले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.